आत्मविकासाची आणि समाज विकासाची प्रेरणा घेत तरुणांनी आणि तरुणींनी स्वतःला कसं घडवावं या संबंधीची अपेक्षा अप्पांनी स्वतःच्याच शब्दात व्यक्त केली आहे.
मन विशाल समृद्ध करावे, मन प्रफुल्ल सदाची हसावे, मन विवेक बळे उमलावे, मन त्वरे जनपदी रमवावे, विकसता विकसता विकसावे. तपवावे तपपुनीत शरीर करावे, तपगुणी प्रतिभे उजळावे, तपगुणे मन मना मिळवावे, विकसता विकसता विकसावे. जीवनी महायश धावे, तनुजी जो जगती जणु चंदन, मन बनो विजयी अति पावन, विकसता विकसता विकसावे. विकरता विसरता विचरावे, जन्मनी विपुल ज्ञान करावे, जन प्रचोदित से घडवावे, जन सुसंघटना कविनावे, विकसता विकसता विकसावे. भरडिता भरडिता भरडावे, हरिजना भुई सपाट करावे, हटविता हटविता हटवावे, तुडविता तुडविता तुडवावे, विकसता विकसता विकसावे. समकृती समकार्य, हृदय स्पंदन घडो मन एक, विमल लेख स्फुरो नवनीत, विमल राष्ट्र घडो अभिजात, विकसता विकसता विकसावे, विकसता विकसता विकसावे, विकसता विकसता विकसावे.